आता आपण इन्सर्शन सॉर्ट म्हणजे काय ते बघणार आहोत. इन्सर्शन सॉर्ट हा अल्गोरिदम त्याच्या नावाप्रमाणे वर्क करतो. म्हणजे फायनल लिस्ट मध्ये एलिमेंट किंवा आयटम हा प्रॉपर प्लेसवर इन्सर्ट होतो. म्हणजे यामध्ये सिंपली टू लिस्ट स्ट्रक्चर तयार करावे, म्हणजे एक सोर्स लिस्ट आणि सॉर्टेड ऍटम, ज्यात ऍटमचे इन्सर्ट आहेत ती लिस्ट, आणि सॉर्टेड ऍटम्स ज्यात इन्सर्ट आहेत ती लिस्ट. इन्सर्शन सॉर्ट अल्गोरिदम हा बबल सॉर्ट अल्गोरिदम पेक्षा बेस्ट आहे, पण या इन्सर्शन सॉर्ट आणि बबल सॉर्ट अल्गोरिदमला लागणारा वेळ मात्र सारखाच आहे. तर आता दोन लिस्ट स्ट्रक्चर यूज कसे करायचे, तर बघा, सपोज जर तुमचे लिस्ट मध्ये 3, 6, 9 आणि 14 हे नंबर्स आहेत आणि तुम्हाला यामध्ये 5 हा न्यू नंबर इन्सर्ट करायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही काय कराल, आधी चेक कराल की ही लिस्ट ऑर्डर आहे, म्हणजे सॉर्ट केलेली आहे किंवा नाही. तर ही लिस्ट सॉर्ट आहे, 3, 6, 9, 14 म्हणजे ही लिस्ट काय झाली, सॉर्ट झाली. पण आता तुम्हाला यामध्ये 5 हा नंबर ऍड करायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही त्याचे लोकेशन काय बघणार की त्याला ऑर्डर लिस्ट मध्ये स्पेस मिळाली पाहिजे. म्हणून तुम्ही काय कराल, तर त्यासाठी आधी तुम्ही 3, 6, 9, 14 या लिस्ट मध्ये 5 हा नंबर कुठे ऍडजस्ट होईल ते बघणार. तर 5 हा नंबर 14 पेक्षा लहान आहे म्हणून तो 14 आधी येणार, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा 9 आणि 5 या दोन एलिमेंट्स मध्ये तुम्ही कम्पेअर करणार, पण 9 हा 5 पेक्षा मोठा आहे म्हणून पुन्हा तिथेही त्याचे लोकेशन करेक्ट नाही. मग पुन्हा तुम्ही 6 आणि 5 या दोन एलिमेंट्स मध्ये कम्पॅरिझन करणार, पण 6 हा 5 पेक्षा मोठा आहे म्हणजे त्याचे लोकेशन तिथेही नाही येणार. मग तुम्ही 3 आणि 5 ला कम्पेअर करणार, पण यामध्ये 3 हा 5 पेक्षा लहान आहे म्हणून तुम्ही काय करणार, 3 आणि 6 या दोन एलिमेंटच्या मध्ये 5 हा नंबर इन्सर्ट करणार. या पद्धतीने इन्सर्शन ऑपरेशन हे होते. या पद्धतीने इन्सर्शन सॉर्ट मध्ये न्यू एलिमेंट हा इन्सर्ट केला जातो. यात डिटेल जर सांगायचे झाले तर बघा, स्लाइड नंबर 17 वर तुम्हाला एक लिस्ट दिलेली आहे, 7, 3, 5, 6 आणि 1. आता ही लिस्ट सॉर्ट केलेली नाही, तर ही लिस्ट आपण इन्सर्शन सॉर्टने कशी सॉर्ट करणार, तर बघा, त्यासाठी आपण स्टार्ट करताना 7 या नंबर पासून स्टार्ट करणार. आता ह्या लिस्टचे आपण दोन पार्ट करणार, एक सोर्स लिस्ट आणि दुसरे म्हणजे ज्या लिस्ट मध्ये तुमचे एलिमेंट्स अनसॉर्टेड एलिमेंट हे स्टोर्ड आहे ती लिस्ट. आता सपोज 7 या नंबरची एक लिस्ट तयार झाली आणि उरलेले 3, 5, 6, 1 या नंबरची सेकंड लिस्ट तयार झाली. तर आता मला फर्स्ट लिस्ट मध्ये 3 हा एलिमेंट इन्सर्ट करायचा आहे, सेकंड लिस्ट मधील 3 हा एलिमेंट इन्सर्ट करायचा आहे. तर मी काय बघणार, 7 आणि 3 या दोघांचे कम्पॅरिझन करणार. मग यामध्ये स्मॉल नंबर कुठला, तर 3, म्हणून त्याचे लोकेशन फर्स्ट लोकेशन येणार आणि त्यानंतर 7. आता फर्स्ट लिस्ट मध्ये 3 आणि 7 हे दोन एलिमेंट आणि सेकंड लिस्ट मध्ये 5, 6 आणि 1 हे तीन एलिमेंट. तर आता मी 5 हा एलिमेंट फर्स्ट लिस्ट मध्ये इन्सर्ट करणार, तर त्यासाठी काय करावे लागणार, 3 आणि 7 या नंबर पेक्षा, आता 7 पेक्षा 5 हा नंबर लहान आहे म्हणून सेकंड लोकेशनला कुठला नंबर येणार, 5. आता पुन्हा फर्स्ट लिस्ट मध्ये कुठले एलिमेंट्स राहणार, तर 3, 5 आणि 7 आणि सेकंड लिस्ट मध्ये 6 आणि 1. आता मी 6 हा एलिमेंट फर्स्ट लिस्ट मध्ये इन्सर्ट करणार, तर त्यासाठी मला काय करावे लागणार, 7 आणि 6 कम्पॅरिझन होणार. तर यामध्ये 6 हा थर्ड लोकेशनला, म्हणजे 7 नंबरच्या लोकेशनला 6 हा नंबर स्टोर होणार आणि आता ह्या फर्स्ट लिस्ट मध्ये किती एलिमेंट झाले, तर 4, 3, 5, 6 आणि 7 आणि सेकंड लिस्ट मध्ये कुठला एलिमेंट आहे, तर 1. तर आता हा 1 एलिमेंट ही मला ह्या फर्स्ट लिस्ट मध्ये इन्सर्ट करायचा आहे, तर मी काय करणार, 7 नंबर आणि 1 नंबर या दोघांचे कम्पॅरिझन करणार. तर यात, तर फर्स्ट लिस्ट मधील या सर्व नंबर्स पेक्षा 1 हा नंबर कसा आहे, तर स्मॉल आहे, म्हणून मी हा नंबर फर्स्ट लोकेशनला स्टोर करणार. या पद्धतीने तुमचा फायनल ॲरे कसा तयार होणार? तर 1, 3, 5, 6, 7 या ऑर्डरनुसार तुमचा हा ॲरे तयार होणार. आता इन्सर्शन सॉर्ट साठी तुम्हाला एक छोटा कोड स्लाइड नंबर 17 वर दिलेला आहे, त्यात बघा. आपण एलिमेंट इन्सर्ट कसा करणार? तर ए ऑफ आय इंटू ए ऑफ 0 i-1 म्हणजे या पद्धतीने. तर बघा, यामध्ये फॉर लूप दिलेला आहे, इंटीजर आय इज इक्वल टू 1, आय इज लेस दॅन एन, आय प्लस प्लस. इंटीजर टी आणि इंटीजर जे हे व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत. इंटीजर टी इज इक्वल टू ए ऑफ आय. आणि फॉर लूप मध्ये बघा, जे इज इक्वल टू आय मायनस 1, जे इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 अँड टी इज लेस दॅन ऑफ ए ऑफ जे, जे मायनस मायनस. ए ऑफ जे प्लस 1 इज इक्वल टू ए ऑफ जे, ए ऑफ जे प्लस 1 इज इक्वल टू टी. म्हणजे सेम आपण स्लाइड नंबर 17 वर जी ऍरे लिस्ट आपण आत्ता सॉर्ट केली, ती ह्या कोडचा उपयोग करून ती लिस्ट सॉर्ट केलेली आहे. त्यानंतर बघा, स्लाइड नंबर 18 वर तुम्हाला जो कोड दिलेला आहे, त्यात बघा, फर्स्ट लाईन मध्ये इन्सर्शन सॉर्ट हे फंक्शन इंटीजर ऍरे आणि इंटीजर एन म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ ॲरे, हे दोन एलिमेंट, हे दोन पॅरामीटर सह हे फंक्शन डिफाईन केलेले आहे. त्यानंतर आपल्याला हवे असलेले व्हेरिएबल्स आपण डिक्लेअर केले, इंटीजर आय आणि इंटीजर जे आणि एलिमेंट. त्यानंतर बघा, फॉर लूप मध्ये आयत एलिमेंट हा स्टोअर होतो. त्यानंतर बघा, ए ऑफ जे मायनस 1 इज ग्रेटर दॅन एलिमेंट, हे कंपॅरिझन होते. त्यानंतर एलिमेंट हा 1 ने शिफ्ट होतो, म्हणजे जेथ पोझिशनला आपला एलिमेंट हा स्टोअर होतो. तर आले लक्षात इन्सर्शन सॉर्ट अल्गोरिदम कसा आहे तो? आता बघा, इन्सर्शन सॉर्ट हा अल्गोरिदम युज करून आपण एक एक्झाम्पल बघू, ते तुम्हाला स्लाइड नंबर 19 वर दिलेले आहे. त्यात बघा, अनसॉर्टेड ॲरे दिलेला आहे तुम्हाला, ॲरे नंबर्स आहेत, ॲरे मधील एलिमेंट्स आहे 76, 67, 36, 55, 23, 14 आणि 6. आता आपण यामध्ये नेहमीप्रमाणे लिस्टचे दोन पार्ट करणार, म्हणजे इन्सर्शन सॉर्ट मध्ये लिस्टचे दोन पार्ट आपल्याला करावे लागतात, हे तुम्हाला माहितच आहे. तर यामध्ये फर्स्ट लिस्ट ही आपण सॉर्टेड लिस्ट घेणार आहोत, ती म्हणजे 76 हा नंबर त्या लिस्टमध्ये असणार आहे. आणि सेकंड लिस्ट ही अनसॉर्टेड ॲरे असणार आहे, त्यामध्ये 67, 36, 55, 23, 14 आणि 6 हे अनसॉर्टेड नंबर्स असणार आहेत. तर आता सेकंड स्टेप म्हणजे सेकंड पास आपण काय करणार? तर सॉर्टेड ॲरे मध्ये अनसॉर्टेड ॲरे मधील 67 हा नंबर आपण सॉर्टेड ॲरे मध्ये इन्सर्ट करणार. तर कंपॅरिझन करा 76 आणि 67, यातून स्मॉल नंबर कुठला? तर 67. म्हणून 67 हा नंबर 0 लोकेशनला स्टोअर होणार आणि 76 हा नंबर 1 लोकेशनला स्टोअर होणार. त्यानंतर बघा, नेक्स्ट नंबर कुठला? 36. तर आता 36 मला ह्या सॉर्टेड ॲरे मध्ये इन्सर्ट करायचं आहे, तर 76 आणि 36 या दोन नंबर मध्ये आधी कंपॅरिझन होणार. तर 36 हा नंबर 76 पेक्षा लहान आहे, तसेच तो 67 पेक्षा सुद्धा लहान आहे, म्हणून 36 याची पोझिशन कुठे येणार? तर 0 लोकेशनला आणि 1 लोकेशनला 67, 2 सेकंड लोकेशनला 76. या पद्धतीने हा सॉर्टेड ॲरे तयार होईल. आणि आता अनसॉर्टेड ॲरे मध्ये 55, 23, 14 आणि 6 हे एलिमेंट आहे. तर आता मला 55 हा नंबर या सॉर्टेड ॲरे मध्ये इन्सर्ट करायचा आहे. तर यामध्ये 55 हा नंबर कुठे इन्सर्ट होणार? तर 1 लोकेशनला, कारण तो 67 पेक्षा लहान आहे आणि 36 पेक्षा मोठा आहे म्हणून. त्यानंतर बघा, लिस्ट मध्ये अनसॉर्टेड ॲरे मध्ये 23, 14 आणि 6 हे नंबर्स आहेत. तर आता 23 मी सॉर्टेड ॲरे मध्ये इन्सर्ट करणार. तर 23 हा नंबर बघा, सॉर्टेड ॲरेतील प्रत्येक नंबर पेक्षा छोटा आहे, म्हणून तो 0 लोकेशनला स्टोअर होणार. त्यानंतर अनसॉर्टेड ॲरे मध्ये आता फक्त 2 एलिमेंट्स आहेत, 14 आणि 6. आता 14 हा नंबर या सॉर्टेड ॲरे मध्ये आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. तर बघा, सर्व एलिमेंट्स हे 14 पेक्षा मोठे आहेत, म्हणून 14 हा नंबर कुठे स्टोअर होणार? तर 0 लोकेशनला. त्यानंतर आता आपण उरलेला लास्ट नंबर 6 नंबर हा आपण सॉर्टेड अॅरे मध्ये इन्सर्ट करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? 6 हा नंबर 0th लोकेशनला स्टोअर होणार, कारण तो या सर्व नंबर्स पेक्षा लहान आहे. आणि या पद्धतीने आपला फायनल अॅरे हा तयार होणार. फायनल सॉर्टेड अॅरे मधील एलिमेंट्स कसे असणार आहेत? तर 6, 14, 23, 36, 55, 67 आणि 76. आले लक्षात? तुम्हाला स्लाइड नंबर 21 वर मी आणखी एक एक्झाम्पल दिलेले आहे, त्यात बघा तुमची जी लिस्ट आहे ती 20, 8, 5, 10 आणि 7 अशी आहे. तर त्यात बघा, फर्स्ट इटरेशन मध्ये म्हणजे i=1 यात कंपॅरिझन केलेले आहे बघा 20 आणि 8 मध्ये. तर यामध्ये 8 हा स्मॉल आहे म्हणून 8 हा फर्स्ट येणार. त्यानंतर सेकंड कंपॅरिझन कुठल्या याच्यात झालेले आहे? तर 5 आणि 8 मध्ये. तर त्यानंतर सेकंड कंपॅरिझन कशात होणार? 20 आणि 5 मध्ये. तर बघा, 5 हा एलिमेंट 20 पेक्षा लहान आहे म्हणून तो त्याच्या आधी यायला हवा. त्यानंतर 8 आणि 5 यामध्ये 5 हा लहान आहे म्हणून तो 8 आधी इन्सर्ट होणार. म्हणजे आपण याआधी जे एक्झाम्पल बघितले सेम त्याच पद्धतीने हा अॅरे सॉर्टेड केलेला आहे. यामध्ये बघा, फोर्थ इटरेशन मध्ये हा अॅरे फायनली सॉर्टेड अॅरे झालेला आहे. तर आले लक्षात हे इन्सर्शन सॉर्ट काय आहे ते? आता अनालिसिस ऑफ इन्सर्शन सॉर्ट काय आहे ते आपण बघणार आहोत. इन्सर्शन सॉर्ट हा अल्गोरिदम बबल सॉर्ट अल्गोरिदम पेक्षा बेटर आहे हे आपल्याला माहितच आहे. पण या इन्सर्शन सॉर्ट आणि बबल सॉर्ट अल्गोरिदमचा लागणारा जो वेळ आहे तो अगदी सारखा आहे, म्हणजे प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. एन म्हणजे काय आहे? तर नंबर ऑफ डेटा आयटम्स इन अॅरे. टोटल नंबर ऑफ कंपॅरिझन्स कसे होणार? तर n-1 + n-2 + 1 = n-1 × n/2 = order of n². तर यामध्ये डेटा हा इनिशियली सॉर्टेड असतो. 1 पाससाठी ओनली 1 कंपॅरिझन्सची आवश्यकता यामध्ये असते. आणि याची टाइम कॉम्प्लेक्सिटी काय आहे? तर ऑर्डर ऑफ एन. द नंबर ऑफ इंटरचेंजेस नीडेड इन बोथ द मेथड इज ऑन द एव्हरेज n² / 4 अँड इन वर्ड केस इज अबाउट n² / जर डेटा हा ऑलरेडी पार्शियली ऑर्डर्ड असेल तर इन्सर्शन सॉर्ट साठी लागणारा वेळ हा नॉर्मली कमी लागतो बबल सॉर्ट पेक्षा. इन्सर्शन सॉर्ट हा म्हणजेच यावरून काय लक्षात येते? तर अरे जर ऑलरेडी सॉर्टेड असेल तर त्यासाठी इन्सर्शन सॉर्ट हा हायली इफिशियंट आहे. आता आपण नेक्स्ट सॉर्ट बघणार आहोत, तो म्हणजे सिलेक्शन सॉर्ट. सिलेक्शन सॉर्ट अल्गोरिदम्स कन्स्ट्रक्ट द सॉर्टेड सिक्वेन्स वन एलिमेंट ऍट अ टाइम बाय ऍडिंग एलिमेंट्स टू द सॉर्टेड सिक्वेन्स इन ऑर्डर. ऍट इच स्टेप द नेक्स्ट एलिमेंट टू बी ऍडेड टू द सॉर्टेड सिक्वेन्स इज सिलेक्टेड फ्रॉम द रिमेनिंग एलिमेंट्स. बिकॉज द एलिमेंट्स आर ऍडेड to the sorted sequence in order, they are always added at one end. आणि यामुळेच सिलेक्शन सॉर्ट हा इन्सर्शन सॉर्ट पेक्षा डिफरंट आहे. प्रत्येक स्टेपला नेक्स्ट एलिमेंट हा सॉर्टेड सिक्वेन्सला ऍड होतो, तो रिमेनिंग एलिमेंट्स मधून सिलेक्ट केलेला असतो. इन्सर्शन सॉर्ट मध्ये एलिमेंट हे सिक्वेन्स मध्ये ऍड होतात पण ते आर्बिट्ररी. सिलेक्शन आणि इन्सर्शन सॉर्ट मध्ये अॅरे हे त्याच्याच पोझिशनला असतात. सिलेक्शन सॉर्ट मध्ये अनसॉर्टेड डेटा सॉर्टेड ऑर्डर मध्ये करण्यासाठी 2 स्टेप असतात. फर्स्ट स्टेप मध्ये सर्वात लहान एलिमेंट हा लिस्ट मधून शोधायचा, तर सेकंड स्टेप एलिमेंट स्वॅप म्हणजे एलिमेंटला स्वॅप करायची आणि स्मॉलेस्ट एलिमेंट विथ द एलिमेंट ऍट द फर्स्ट पोझिशन. Then find the next smallest element and swap with the element at the second position. ही स्टेप तोपर्यंत रिपीट होणार जोपर्यंत लिस्ट ही प्रॉपर सिक्वेन्स मध्ये सॉर्ट होत नाही तोपर्यंत. म्हणजे यामध्ये नंबर ऑफ स्वॅप सुद्धा कमी असतात बबल सॉर्टच्या कम्पॅरिझनने. लेफ्ट एंडने आपण स्टार्ट करायचे असते. तर बघा, तुम्हाला स्लाइड नंबर 25 वर एक ऍरे दिलेला आहे आणि तो सिलेक्शन सॉर्ट अल्गोरिदम यूज करून सॉर्ट केलेला आहे. त्यात बघा, फर्स्ट ऍरे मध्ये 20, 8, 5, 10 आणि 7 हे एलिमेंट आहे. तर आता आपल्याला हा सिलेक्शन सॉर्टनुसार सॉर्ट करायचा आहे. तर यामध्ये आपल्याला माहित आहे दोन स्टेप आपण यूज करणार. फर्स्ट स्टेप म्हणजे काय, तर ऍरेतील सर्वात आधी, तर ऍरेतील सर्वात लहान एलिमेंट हा आधी शोधायचा. आणि सेकंड स्टेप काय, तो एलिमेंट हा फर्स्ट लोकेशनला स्वॅप करायचा. तर बघा, फर्स्ट स्टेप आता आपण इथं अप्लाय करणार. तर ह्या ऍरेमध्ये सर्वात लहान एलिमेंट कुठला, तर 5. तर आता आपण 5 हा एलिमेंट 20 या नंबरच्या जागी रिप्लेस करणार आणि 20 हा एलिमेंट 5 नंबरच्या जागी रिप्लेस करणार. त्यानंतर बघा, आता तुमच्या ऍरेमध्ये एलिमेंट्स कसे आहेत, 5, 8, 20, 10 आणि 7. तर आता उरलेल्या ह्या 8, 20, 10 आणि 7 ह्या नंबरमध्ये सर्वात लहान नंबर कुठला, तर 7. 7 हा नंबर 8 पेक्षा लहान आहे म्हणून हा नंबर आपण स्वॅप करणार. म्हणून हे दोन नंबर आपण स्वॅप करणार. त्याचप्रमाणे नेक्स्ट बघा, आता उरलेले तुमचे 3 एलिमेंट 20, 10 आणि 8. तर यामध्ये सर्वात लहान एलिमेंट कुठला, तर 8. तर 8 हा एलिमेंट आपण 20 या नंबर, तर 20 आणि 8 हे दोन नंबर आपण स्वॅप करणार. त्यानंतर नेक्स्ट बघा, तुमचा ऍरे हा कसा तयार झालेला आहे, 5, 6, 5, 7, 8, 10 आणि 20. म्हणजे हा ऍरे तुमचा फायनली सॉर्ट झालेला आहे. तर या प्रकारे सिलेक्शन सॉर्ट अल्गोरिदम यूज करून आपण हा ऍरे सॉर्ट केलेला आहे. आता बघा, आणखी एक उदाहरण तुम्हाला मी 26 या स्लाइडवर दिलेले आहे. त्यात बघा, ओरिजिनल अनसॉर्टेड ऍरे तुमचा आहे 76, 67, 36, 55, 23, 14 आणि 6. तर यामध्येही सेम त्याच पद्धतीने आधी आपण काय करणार, तर सर्वात लहान एलिमेंट हा सर्च करणार. तर सर्वात लहान एलिमेंट यामध्ये कुठला, तर 6. तर 6 हा नंबर आता कुठल्या पोझिशनला येणार आहे ऍरेच्या, 0 या पोझिशनला. म्हणजे 0 लोकेशनला तुमचा हा 6 नंबर स्टोअर होणार. म्हणजे 76 हा नंबर 6 या नंबरच्या जागी रिप्लेस होणार आणि 6 हा नंबर 76 या नंबरच्या जागी रिप्लेस होणार. म्हणजे हे दोन एलिमेंट आपण आधी स्वॅप करणार. त्यानंतर सेकंड पास, आता यामध्ये आपण काय करणार, उरलेले जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्स मध्ये सर्वात लहान एलिमेंट कुठला, तर 14. मग आता 14 हा नंबर आपल्याला फर्स्ट लोकेशनला स्टोअर करायचा आहे म्हणून आपण 67 आणि 14 या दोन नंबरचे स्वॅपिंग करणार. आता नेक्स्ट, उरलेल्या एलिमेंट्स पैकी सर्वात लहान एलिमेंट्स कुठला, तर 23. आणि 23 आता कुठल्या लोकेशनला आपल्याला स्टोअर करायचा आहे, सेकंड. म्हणून आपण 36 आणि 23 या दोन नंबरचे स्वॅपिंग करणार. नेक्स्ट, उरलेल्या एलिमेंट्स पैकी सर्वात लहान एलिमेंट्स कुठला आता, तर 36. मग आता आपल्याला 36 हा नंबर कुठे स्टोअर करायचा आहे, तर थर्ड लोकेशनला. म्हणून 55 आणि 36 हे दोन नंबर स्वॅप होतील. त्यानंतर नेक्स्ट बघा, सर्वात लहान एलिमेंट्स कुठला आता, तर 55. आणि 55 आणि 67 यामध्ये जर कंपॅरिझन केले, तर 55 हा त्याच्या लोकेशनला करेक्ट आहे. तसेच नेक्स्ट कंपॅरिझन आपण 67 आणि 76 मध्ये करणार. तर यातही 67 आणि 76 चे लोकेशन हे करेक्ट आहे. यामध्ये मीन पॉज काय आहे, तर जो सगळ्यात लहान एलिमेंट आहे त्या एलिमेंटची पोझिशन, आणि त्या एलिमेंटची पोझिशन आपण जी चेंज करणार आहोत ती या आय या कॉलम मध्ये तुम्हाला दिलेली आहे.
यानुसार नंबर्सचे स्वॅपिंग होऊन सिलेक्शन सॉर्ट अल्गोरिदम यूज करून आपण हा ऍरे सॉर्ट केलेला आहे. या सिलेक्शन सॉर्ट साठी मी तुम्हाला स्लाइड नंबर 27 वर त्यासाठी आवश्यक असणारा कोड दिलेला आहे. त्यात बघा, फर्स्ट लाईनला आपण सिलेक्शन सॉर्ट हे फंक्शन डिफाईन केलेले आहे. तर सिलेक्शन सॉर्ट हे फंक्शन दोन पॅरामीटर्ससह डिफाईन केलेले आहे. ते दोन पॅरामीटर्स म्हणजे इंटीजर ऍरे आणि इंटीजर एन. त्यानंतर बघा, सेकंड आपल्याला आवश्यक असणारे व्हेरिएबल्स हे आपण डिक्लेअर केलेले आहेत, इंटीजर आय, इंटीजर जे, त्याचप्रमाणे इंटीजर मीन पोज, पॉज आणि टेम्प. मेन पोज हा व्हेरिएबल आपण कशासाठी केलेला आहे, तर त्यामध्ये आपण जो सर्वात लहान एलिमेंट आहे तो एलिमेंट आपण ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार आहे म्हणून. आणि आय आणि जे हे कशासाठी युज केलेले आहे, तर ते इंडेक्स व्हेरिएबल म्हणून. त्यानंतर बघा, फॉर लूप युज करून आपण मिनिमम एलिमेंटची पोझिशन ही शोधणार आहोत, म्हणजे तो कुठल्या पोझिशनला स्टोअर आहे ते आपण शोधणार आहोत. त्यानंतर आय लोकेशनला जो एलिमेंट आहे तो आणि मेन पोझिशनला जो एलिमेंट आहे तो यामध्ये आपण हे आपण स्वॅप करणार. आणि ही स्टेप रिपीट होणार कुठपर्यंत, जिथपर्यंत तुमची लिस्ट ही सॉर्ट होणार नाही तिथपर्यंत. म्हणजे सिम्पली यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तर यात तुम्हाला सर्वात आधी स्मॉल एलिमेंट हा शोधायचा आहे, त्यानंतर ऍरेतील फर्स्ट एलिमेंट आणि तो लहान एलिमेंट या दोघांमध्ये कंपॅरिझन करून ते स्वॅप करायचे. तर आता आपण अनालिसिस ऑफ सिलेक्शन सॉर्ट काय आहे ते बघणार आहोत. यामध्ये दोन लूप्स असतात, वन नेस्टेड विथ अदर. फर्स्ट पास्ट मध्ये एन मायनस वन कंपॅरिझन्स होतात आणि सेकंड टाइम ज्या वेळेला आणि सेकंड टाइम पास मध्ये एन मायनस टू हे कंपॅरिझन्स होतात. इन जनरल आय पासला एन मायनस वन कंपॅरिझन्स हे रिक्वायर्ड असतात. तर टोटल नंबर ऑफ कंपॅरिझन्स काय होणार, एन मायनस वन प्लस एन मायनस टू प्लस डॉट 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 प्लस वन इज इक्वल टू एन एन मायनस वन डिवाइड बाय टू. म्हणजे यावरून काय लक्षात येते, तर नंबर ऑफ कंपॅरिझन्स फॉर सिलेक्शन सॉर्ट इज प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. म्हणजेच काय, ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर. तर ऍव्हरेज केस, तर सिलेक्शन सॉर्ट साठी ऍव्हरेज केस काय, तर ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर. बेस्ट केस काय असणार आहे, तर ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर. आणि वर्ड्स केस काय असणार आहे, तर ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर. तर यावरून तुमचे काय लक्षात आले, सिलेक्शन सॉर्ट आणि इन्सर्शन सॉर्ट हे बबल सॉर्ट पेक्षा मोर इफिशियंट आहे. सिलेक्शन सॉर्ट हे रिकमेंडेड फॉर लिस्ट. म्हणजे ज्या वेळेला रेकॉर्ड हा लार्ज असतो त्यावेळेला सिलेक्शन सॉर्ट हे सिम्पल आहे, कारण यासाठी इन्सर्शन सॉर्ट पेक्षा कमीत कमी कंपॅरिझन्स हे लागतात. तर आज आपण या तीन सॉर्टिंग मेथड बघितल्या आहेत, बबल सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट आणि इन्सर्शन सॉर्ट. तर या तीन मेथड मधील डिफरन्स आपण बघू. बबल सॉर्ट मध्ये काय होते, तर लिस्ट मध्ये रिपीटेड स्टेप होते, म्हणजे आपण प्रत्येक ऍडजसंट ऍटम हे कम्पेअर करतो आणि ते स्वॅप करत असतो जर ते रॉंग ऑर्डर मध्ये असतील तर. म्हणजे जोपर्यंत डेटा हा प्रॉपर ऑर्डरने स्टोअर होत नाही तोपर्यंत ही स्टेप रिपीट होत असते. आणि बेस्ट केस कॉम्प्लेक्सिटी या बबल सॉर्टची काय आहे, तर ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर. वर्ड्स केसमध्ये काय आहे, तर ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर. आणि यासाठी एक्स्ट्रा मेमरी स्पेसची आवश्यकता नसते आणि ही मेथड स्टेबल मेथड आहे. बबल सॉर्टचा ऍडव्हान्टेज जर बघायचा म्हटला तर काय आहे, तर बबल सॉर्ट ही सिम्पल आणि इझी मेथड आहे. आणि लिस्टमधील नंबर हे 100 पेक्षा जर कमी असतील, म्हणजे जर लिस्ट ही स्मॉल असेल, तर त्यासाठी बबल सॉर्ट हा इफिशियंट आहे. आणि बबल सॉर्टचा डिसएडव्हान्टेज काय, तर हायली इन इफिशियंट फॉर लार्ज डेटा. म्हणजे लार्ज डेटासाठी बबल सॉर्ट मेथड ही इफिशियंट नाही. सिलेक्शन सॉर्ट मध्ये आपण काय करतो, सिलेक्शन सॉर्ट मध्ये आपण दोन स्टेप यूज करतो. म्हणजे की सर्वात आधी आपण लिस्ट मधील लहान एलिमेंट हा सर्च करतो आणि लिस्टच्या फर्स्ट पोझिशनला जो नंबर असतो तो नंबर आणि सर्वात लहान नंबर हा आपण स्वॅप करतो. आणि ही स्टेप रिपीट होत असते जोपर्यंत आपल्याला प्रॉपर सिक्वेन्स मध्ये ऍरे हा मिळत नाही तोपर्यंत. आणि याचे बेस्ट केस कॉम्प्लेक्सिटी काय आहे तर ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर बबल सॉर्ट प्रमाणेच, कारण यामध्ये बबल सॉर्ट आणि सिलेक्शन सॉर्ट या दोघांनाही लागणारा वेळ हा सारखाच आहे. म्हणून वर्ड केस मध्ये वर्ड केस कॉम्प्लेक्सिटी काय येणार तर ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर. आणि ज्याप्रमाणे बबल सॉर्टला आपल्याला एक्स्ट्रा मेमरीची आवश्यकता नसते, एक्स्ट्रा मेमरी स्पेसची आवश्यकता नसते, त्याप्रमाणे सिलेक्शन सॉर्टमध्येही एक्स्ट्रा मेमरी स्पेसची गरज नसते. आणि ही मेथड ही स्टेबल मेथड आहे. तर सिलेक्शन सॉर्टचा ऍडव्हान्टेज काय, तर स्मॉल फाईल्ससाठी सिलेक्शन सॉर्ट ही रिकमेंडेड आहे. आणि जर डेटा हा पार्शियली सॉर्टेड असेल तर त्यासाठी सिलेक्शन सॉर्ट ही मेथड अगदी योग्य आहे. ज्याप्रमाणे सिलेक्शन सॉर्टचा ऍडव्हान्टेज आहे त्याप्रमाणे त्याचा डिसएडव्हान्टेज देखील आहे. तर त्याचा डिसएडव्हान्टेज असा, ज्या वेळेला लार्ज लिस्ट असते त्यावेळेला सिलेक्शन सॉर्ट हे इनइफिशियंट असते. त्याचप्रमाणे इन्सर्शन सॉर्ट मध्ये काय बघितले, प्रत्येक वेळेला आपण काय करतो यात, तर एलिमेंट हा त्याच्या लोकेशनवरनं रिमूव्ह करतो जोपर्यंत आपल्याला लिस्ट ही करेक्ट पोझिशन मध्ये मिळत नाही तोपर्यंत. करेक्ट पोझिशन म्हणजे स्पेसिफिक ऑर्डर मध्ये जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत. म्हणजे यामध्ये आपण काय करतो तर दोन लिस्ट या तयार करतो, एक म्हणजे सोर्स लिस्ट आणि दुसरी लिस्ट म्हणजे ज्या लिस्ट मध्ये सर्व एलिमेंट्स हे अनसॉर्टेड असतात. अशा पद्धतीने आपण या दोन लिस्ट तयार करतो आणि सॉर्टेड लिस्ट मध्ये अनसॉर्टेड लिस्ट मधील डेटा हा इन्सर्ट करतो आणि ती लिस्ट फायनली सॉर्ट करतो. तर यामध्ये बेस्ट केस काय तर ऑर्डर ऑफ एन, वर्स केस कॉम्प्लेक्सिटी काय येणार तर ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर. आणि यासाठी देखील एक्स्ट्रा मेमरी स्पेसची गरज नसते आणि इन्सर्शन सॉर्ट देखील स्टेबल मेथड आहे. इन्सर्शन सॉर्टचा ऍडव्हान्टेज काय, तर इम्प्लिमेंट करण्यासाठी बबल सॉर्ट आणि सिलेक्शन सॉर्ट पेक्षा ही सिम्पल आणि इझी आहे. ज्या वेळेला डेटा हा सॉर्टेड असेल त्यावेळेला ऑलमोस्ट इन्सर्शन सॉर्ट ही सॉर्ट हे गुड ऑप्शन आहे. आणि याचा डिसएडव्हान्टेज ही सिलेक्शन सॉर्ट आणि बबल सॉर्ट सारखाच आहे. लार्ज डेटा असेल म्हणजे लार्ज लिस्ट असेल तर त्यासाठी इन्सर्शन सॉर्ट हे इनइफिशियंट आहे. तर आज आपण या सॉर्टिंग मेथडमध्ये काय काय बघितले, तर सॉर्टिंग म्हणजे काय सर्वात आधी आपण काय बघितले, सॉर्टिंग म्हणजे काय, सॉर्टिंग मीन्स अरेंजिंग द एलिमेंट्स इन अ पर्टिक्युलर ऑर्डर. म्हणजे एका स्पेसिफिक ऑर्डर मध्ये एलिमेंट्स हे अरेंज करणे म्हणजे काय झाले तर सॉर्टिंग. आणि सर्वात महत्वाचे तर सर्च करण्यासाठी सॉर्टिंग किती महत्वाची आहे हे आज आपण बघितले. सॉर्टिंग टेक्निक्स हे दोन पार्ट मध्ये डिवाइड होते, एक इंटरनल सॉर्टिंग आणि एक एक्सटर्नल सॉर्टिंग. इंटरनल सॉर्टिंग मध्ये काय होते तर डेटा हा स्टोअर होताना प्रायमरी स्टोरेजवर स्टोअर होतो म्हणून ती काय झाली इंटरनल सॉर्टिंग. आणि एक्सटर्नल सॉर्टिंग मध्ये डेटा हा सेकंडरी स्टोरेजवर स्टोअर होतो. इंटरनल आणि एक्सटर्नल स्टोरिंग मेथड्स या रिलेटिव्हली डिफरंट ऍप्लिकेशन्स मध्ये इफिशियन्स असतात. त्यानंतर आपण बघितले सॉर्ट ऑर्डर म्हणजे काय, त्यानंतर सॉर्ट स्टॅबिलिटी काय असते, त्यानंतर सॉर्ट इफिशियन्सी काय असते. तसेच डेटा हा सॉर्ट करण्यासाठी आपण बबल सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट आणि इन्सर्शन सॉर्ट हे तीन अल्गोरिदम्स आणि त्याची इफिशियन्सी आपण आज बघितलेली आहे. तर इथे मी माझा आजचा हा टॉपिक संपवते. धन्यवाद.